आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमरावती विमानतळाचं लोकार्पण आणि प्रवासी सेवेचा प्रारंभ। येत्या काळात सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत 5.5% वाढ। शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी चंद्रपूर वन अकादमी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड यांच्यामध्ये सामंजस्य करार। आणि नागपूरसह पूर्व विदर्भात आज वादळी पर्जन्यमानाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। अमरावती विमानतळाचं लोकार्पण आज केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की अमरावती विमानतळ राज्याच्या विकासाला प्रगती देणारं महत्वाचं पाऊल आहे। अमरावतीच्या विकासाला या विमानतळामुळे चालना मिळणार असून वैमानिक प्रशिक्षण केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांचं वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। दरम्यान या ठिकाणी सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला।
या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे, कारण साऊथ ईस्ट एशिया मधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होती आहे आणि जवळपास दरवर्षी 180 पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील। जवळपास 34 विमानं या ठिकाणी पार्क असतील जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू होते।
तत्पूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील लवकरच या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याबद्दल आशावाद व्यक्त केला।
आज मुंबईला आपण जोडलं गेलोय, पण पुढच्या काळात भविष्यात निश्चितपणे अमरावतीवरनं देशात आणि राज्यात सुद्धा या इतर ठिकाणी सुद्धा विमानसेवा निश्चित पुढच्या काळामध्ये सुरू होईल।
विमानतळावरच्या प्रवासी सेवेलाही प्रारंभ झाला असून पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं। यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाची प्रात्यक्षिकही झाली। उद्घाटन समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील मौजे कोंडेश्वर आणि इतर ठिकाणच्या प्रशासकीय इमारती आणि निवासस्थान इमारतींचा तसंच शासकीय चारचाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम झाले। देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत 5.5% वाढ नोंदली गेली आहे। एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात भारतानं 820 अब्ज $93 किमतीचा माल निर्यात केला। त्याआधीच्या आर्थिक वर्षात निर्यात झालेल्या मालाचं मूल्य 778 अब्ज $13 होतं। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार देशाची व्यापारी तूट 21 अब्ज $54 राहिली।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्ह्स 2025 ॲनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी। विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज। अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org।
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्ह्स परिषद ही जागतिक मनोरंजन परिसंस्थेला जोडण्यासाठी उचललेलं क्रांतिकारी पाऊल असल्याचं प्रतिपादन अभिनेता आमिर खान यानं एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना केलं आहे। मनोरंजन क्षेत्रातल्या व्यावसायिकांना व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तसंच नवीन संधींच्या शोधात असलेल्यांना यात सहभागी होता येत आहे, त्यामुळे वेव्ह्स बाजार हा माध्यम आणि मनोरंजन उद्योगांसाठी व्यवसाय वाढीचं केंद्र बनल्याचं आमिर खान यानं म्हटलं आहे। नागपुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे आज नागपुरात सद्भावना शांती यात्रा काढण्यात आली। या यात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय सचिव कुणाल चौधरी, शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले। लोकांमध्ये सद्भावना शांती आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती। सद्भावना यात्रा सर्वप्रथम बीड इथं काढण्यात आल्याचं विकास ठाकरे म्हणाले।
महाराष्ट्र प्रदेश हर्षवर्धन जी सत्ता सांभाळल्यावर बीड येथील मत्स्य रोग मध्ये ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गाव गुंड्यांनी रेखी तोडांनी राज आली, नेतृत्व हत्या झाला याची विशेष म्हणून त्यांनी तिथे जाऊन सगळ्यात पहिले रांगा काढली.
दरम्यान गांधी गेट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सद्भावना शांती यात्रेची सुरुवात करण्यात आली. यानंतर नरसिंग टॉकीज, कोतवाली चौक, बडकस चौक, चिटणीस पार्क चौक, देवडिया, काँग्रेस भवन, भालदारपुरा चौक, गंजीपेठ, गांधी पुतळा मार्ग, रजवाडा पॅलेस इथं यात्रेचा समारोप करण्यात आला. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल मॉटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून शैक्षणिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन अकादमी अर्थात वन अकादमी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड UWE ब्रिस्टल यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अनुषंगानं युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड ब्रिस्टल येथील इकोसिस्टीम सर्व्हिसेसचे सहयोगी प्राध्यापक डॉ मार्क एव्हराड यांनी 13 ते 15 एप्रिल दरम्यान चंद्रपूर वन अकादमीला भेट दिली. भेटीदरम्यान डॉ मार्क एव्हराड यांनी वन अकादमीचे संचालक एम श्रीनिवास रेड्डी आणि अकादमीच्या प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली. या अंतर्गत दोन्ही संस्थांच्या सहभागानं संयुक्तपणे अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम चंद्रपूर वन अकादमीमध्ये आयोजित करण्यात येतील. याशिवाय युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड ब्रिस्टलच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित केले जातील. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभ आज कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक इथं संपन्न झाला. विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी हे दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी होते. समारोहात प्रमुख अतिथी या नात्यानं प्रसिद्ध संस्कृत विद्वान संस्कृत भारतीचे संस्थापक पद्मश्री चमू कृष्ण शास्त्री, अध्यक्ष भारतीय भाषा समिती, उच्च शिक्षा विभाग, केंद्र सरकार उपस्थित होते. या दीक्षांत समारोहात 2023-2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विशिष्ट अतिथी चमू कृष्ण शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत 2756 पदव्युत्तर पदवी, 4228 पदवी, 1367 पदविका, 109 पदव्युत्तर पदविका आणि 97 प्रमाणपत्रांसह मुक्त स्वाध्याय पीठांद्वारा 2078 पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अशी एकंदर 8854 पदवी प्रमाणपत्र प्रदान केली. नागपूरसह पूर्व विदर्भात आज वादळी पर्जन्यमानाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ या ठिकाणी आज वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि अत्यंत हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर इथं उद्या देखील असंच पर्जन्यमान राहण्याचा अंदाज आहे. उर्वरित आठवड्यात मात्र वातावरण कोरडे राहणार असल्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज राजस्थान रॉयल्स बरोबर होईल. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सायंकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमरावती विमानतळाचं लोकार्पण आणि प्रवासी सेवेचा प्रारंभ. येत्या काळात सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत 5.5% वाढ. शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी चंद्रपूर वन अकादमी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड यांच्यामध्ये सामंजस्य करार. आणि नागपूरसह पूर्व विदर्भात आज वादळी पर्जन्यमानाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.